8:16 झाले तर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये गणपती बाप्पा मोरया आणि पावसाचं झालेलं आगमन. कालपासून जरा हलका हलका थोडा थोडा पाऊस अधूनमधून दिसतोय, म्हणजे आपण पूर्णपणे भिजत जरी नसलो या पावसामुळे मध्ये तरी सुद्धा हा पाऊस सध्या पडतोय. आणि अशा ना बऱ्याचशा संकल्पना आहेत की पहिल्या दिवशी पाऊस पडला की 10 दिवस सलग पाऊस पडणार वगैरे वगैरे. बघूयात, आता पहिल्या दिवशी तर काय पडला नव्हता पाऊस, पण आता कालपासून जरा लागलेला आहे. आज सुद्धा पहाटे पहाटे जरा थोडी भुरभुर भुरभुर जाणवत होती. अजूनही वातावरण जे दिसत आहे ते जरा विचित्र दिसत आहे. पण आपला जो मुद्दा आहे तो महत्वाचा आहे. तो मुद्दा म्हणजे या सीझनमध्ये पाऊस पडणं आणि आपण बाहेर पडणं हे अत्यंत साहजिक आहे. गणपती पाहायला वगैरे आपण बाहेर पडणार, भिजणार, थोडंफार वातावरणातला बदल आपल्यावर इम्पॅक्ट पाडणार, सर्दी, खोकला, पडसं या सगळ्या गोष्टींसमवेत इतर काही महत्वाच्या गोष्टी आपली वाट पाहत असणार, आपल्या दरवाजाला ठोठावत असणार, अशा सगळ्या रोगांना दार अजिबात उघडायचं नाही. काही गरज नाही. गरजचं खायचं, चांगलं खायचं आणि जरा हायजिनिक खायचं. काय थोडंसं ऑर्गॅनिक फूडकडे आता आपल्या इकडली लोकं जरा वळायला लागलेली आहे. जरा चांगलं चुंगलं पाहून परखून मग खायला लागलेली आहेत. ते एक चांगली बरी सवय लागत चाललेली आहे. पण जरा बाहेरचं जरा टाळाच आणि त्यातल्या त्यात उघड्या पागड्यावरचे पदार्थ तर नक्कीच टाळा. ही गोष्ट आहे ना अक्षरशः अश्मयुगापासून आपल्याला सांगितली जाते. तरीसुद्धा आपण का फॉलो करत नाही देव जाणे. नको त्या गोष्टी खायच्या नाजरी पडायचं. आपल्याला हाऊस होऊन बसलेली आहे. पडू आजारी मौज ही मज वाटे भारी. लहानपणी ठीक असतं ते सगळं, मोठं झाल्यानंतर बॉस नामक प्राणी आणि आपली सॅलरी या दोनही गोष्टी आठवतात आणि मग आपोआप आजारी असलं तरी ऑफिसकडं पावलं वळतात. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एमवर स्वतःची काळजी घ्या. ड्रायव्हिंग स्लो हा सल्ला सुद्धा हे गाणं सुद्धा आहे थोडाच वेळात. ड्रायव्हिंग स्लो फ्रॉम MTV स्पोक वर्ल्ड 2. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहा.